नहेम्या अध्याय 10 त्या मोहरबंद करारातील नावे पुढील प्रमाणे प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकिया यांनी सही केली. सराया अजऱ्या यिर्मया पशहूर अमऱ्या मलखिया हत्तूश शबन्या मल्लूक हरिम मरेमोत ओबद्या दानियल गिन्नथोन बारूक मशुल्लाम अबिया मियामिन माज्या मिलगई आणि शमाया ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याचकांची नावे झाली. आणि लेवी अजन्याचा पुत्र येशुआ हेनादादच्या घराण्यातील बिन्नुई कदमियल आणि त्यांचे भाऊ शबन्या होदिया कलिता पलाया हनान मिखा रहोब हशब्या जक्कूर शेरेब्या शबन्या होदिया बानी बनीनू लोकांचे नेते परोश पहत मवाब एलाम जात्तू बानी बुन्नी अजगाद बेबाई अदोनिया बिगवई अदीन आटेर हिचकिया अज्जूर होदिया हशुम बेसाई हरीफ अनाथोत नोबाई मप्पियाश मशुल्लाम हेजीर मशेजबेल सादोक यद्दुआ पलट्या हनान अनया होशेया हनन्या हशूब हल्लोहेश पिल्हा शोबेक रहूम हशबना मासेया अहिया हनान अनान मल्लूक हारिम आणि बाना. उरलेल्या लोकांनी जे याजक लेवी द्वारपाल गायक व मंदिरातील काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना ज्यास बुद्धी व समज होती अशा स्त्रिया पुत्र व कन्या यासह वेगळे झाले. त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्त्वाच्या व्यक्तींसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्वीकारला. आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही, तसेच त्यांच्या कन्याही आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो. शब्बात दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक 7व्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्या वर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करू. मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून 1/3 शेकेल आम्ही दरवर्षी देऊ. मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण शब्बात चंद्रदर्शन आणि नेमलेले सण या दिवशी करायची अर्पणे इस्रायलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा. मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे लाकूड आणायचे आहे. आमच्या शेतातील पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथम फळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो. आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे शेळ्या मेंढ्या यांचे प्रथम पिल्लू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याचकांकडे आणू. तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याचकांकडे पिठाचा पहिला उंडा, धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ, कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरातून आमच्या उत्पन्नाचा 10वा भाग लेवी घेतात. लेवी या धान्याचा स्वीकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्या बरोबर असावा. मग लेवींनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा. इस्रायल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावी. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात. तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.